आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सर्वत्र स्वच्छतेसाठी एक दिवस एक तास अभियान यशस्वी. राज्यात 411 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 16,04,995 नागरिकांचा सहभाग. गडकिल्ल्यांसाठी जिल्हा योजनेतून दरवर्षी 3% निधी उपलब्ध होणार. नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव अद्याप बंदच. सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अडथळ्याच्या शर्यतीत अविनाश साबळेनं नवा विक्रम नोंदवत मिळवलं सुवर्णपदक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास एक साथ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं भाग घेतला. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी 10 वाजता स्वच्छता मोहिमेसाठी एक तास श्रमदान करण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं होतं. त्यांनी आज स्वतः सहभागी होत या मोहिमेत देशाचं नेतृत्व केलं. युट्यूबर अंकित बैयनपुरिया याच्यासोबत प्रधानमंत्र्यांनी स्वतः केरकचरा काढून स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. बाजारपेठा, रेल्वेमार्ग, जलाशय, पर्यटनस्थळं, प्रार्थनास्थळं यासह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता उपक्रमात सर्व स्तरातले नागरिक सहभागी झाले. राज्यात नागरिकांच्या श्रमदानानं स्वच्छता मोहीम राबवली गेली. नगरविकास विभागानं या मोहिमेचं आयोजन केलं. मुंबईत आज गिरगाव चौपाटीवर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जोडीनं राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान करत मोहिमेचा प्रारंभ केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोकचळवळ झाली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72,000 जास्त ठिकाणी स्वच्छतेची मोहीम पार पडली असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. स्वच्छता हा काही केवळ एका दिवसाचा आणि कुणीतरी एकानंच राबवण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे असं ते म्हणाले.
आज जी एक तासची एक दिवसाची स्वच्छता जी आहे ही फार महत्वाची आहे. फक्त एक तास आपल्याला ही स्वच्छता करून थांबायचं नाही, तर हे परमनंट कायम स्वरूपी कुठंही कचरा, डेब्रीज, रॅबिट, प्लास्टिक बिलकुल दिसता कामा नये.
केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जुहू चौपाटी इथं स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले. स्वच्छता अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बारामती शहरात नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. या स्वच्छता अभियानाअंतर्गत आकाशवाणी मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आकाशवाणीच्या परिसराची स्वच्छता केली. प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज राज्यातही सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवली गेली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कार्यालयं, निमसरकारी आणि बिगरसरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या. 10 ते 11 या कालावधीत राज्यातल्या सर्व 411 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 14,522 ठिकाणी नागरिकांच्या सहभागानं श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यात मान्यवरांसह 16,04,995 नागरिकांनी सहभाग घेत सुमारे 1,942 टन कचरा जमा केला असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज यांनी दिली. मुंबईत कांदिवली परिसरात रेल्वे स्थानक परिवार आणि आकुर्ली मार्गावर स्वच्छता मोहीम राबवली गेली. भाजपाचे कार्यकर्ते, महापालिका कर्मचारी तसंच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य आणि विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले. जालना शहरातल्या 30 प्रभागांमध्ये 60 ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं गेलं. मोती तलाव परिसरात झालेल्या अभियानात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे सहभागी झाले. अकोल्यात मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली गेली. भुसावळ विभागाअंतर्गतच्या 18 रेल्वे स्थानकांवरही रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केलं. जळगावमध्ये जनशिक्षण संस्थानाच्या वतीनं बस स्थानक परिसर आणि उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता केली गेली. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठानं राबवलेल्या मोहिमेत 2 टन कचरा गोळा केला गेला. धुळ्यात शहरी भागासह ग्रामीण भागांमध्ये राबवलेल्या स्वच्छता मोहिमांमध्ये नागरिकांनी माझी वसुंधरा शपथ घेतली. सांगलीत मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या वतीनं 42 ठिकाणी या मोहिमेचं आयोजन केलं गेलं. यात 70 टनापेक्षा जास्त कचरा गोळा केला गेला. नाशिकमध्ये पोलिसांनी श्रमदान करत आयुक्तालयाच्या हद्दीतल्या सर्व पोलीस ठाण्यांची स्वच्छता केली. अहमदनगरमधल्या स्वच्छता मोहिमेत सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. नवी मुंबई, रायगड, नंदुरबार, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद इथं झालेल्या स्वच्छता अभियानाच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. स्वच्छता ही सेवा अभियान तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 वर्षानिमित्त राज्यात आज गडकिल्ले स्वच्छता अभियान राबवलं गेलं. मुंबईत शिवडी इथल्या किल्ल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा प्रारंभ झाला. गडकिल्ले हे आपले अभिमान आहेत आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गडकिल्ल्यांसाठी 3% निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. अभियानात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपाचे अनेक नेते आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरजवळच्या नळदुर्ग किल्ला परिसरात सोलापूरचं क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि धाराशिवच्या पर्यटन जनजागृती संस्थेनं मोहीम राबवली. कांदाप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या मध्यस्थीनंतरही लिलाव बंद ठेवायचा निर्धार नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेनं व्यक्त केला. पिंपळगाव बसवंत इथं काल झालेल्या नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेच्या बैठकीत लिलाव बंद आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारनं वाढवलेलं 40% निर्यात शुल्क कमी करावं, नाबार्ड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकू नये यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी शासकीय स्तरावर बैठकाही घेण्यात आल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. सप्टेंबर महिन्यात देशातलं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन 1,62,712 कोटी रुपये इतकं झालंय. हे संकलन गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या संकलनापेक्षा 10% अधिक आहे. 2023-24 मध्ये जीएसटी संकलनानं आतापर्यंत 4 वेळा 1,60,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. सप्टेंबर महिन्यातल्या महसुलापैकी सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवाकरापोटी 29,818 कोटी रुपये, राज्य जीएसटी 37,657 कोटी रुपये, एकात्मिक जीएसटी 83,623 कोटी रुपये आणि उपकर 11,613 कोटी रुपये आहे. चीनमध्ये हँगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 8व्या दिवशी भारतानं 3 सुवर्णपदकांची कमाई केली. पुरुषांच्या 3,000 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत अविनाश साबळे यानं नवा आशियाई विक्रम नोंदवत सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या गोळाफेकीत तेजिंदर पाल तूर यानं सुवर्णपदकाची कमाई केली तर महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरमिलन बैंस हिनं रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 13 सुवर्ण 19 रौप्य आणि 18 कांस्यपदकांसह एकूण 50 पदकांची कमाई केली आहे. पदक तालिकेत भारत सध्या 4थ्या स्थानावर आहे. सातारा जिल्ह्यातल्या कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाला राज्य सरकारनं मान्यता दिली असून त्यासंबंधीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समाजमाध्यमांवर ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळप्रवण भागांना कृष्णा प्रकल्पातून 2 TMC अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुख्यत्वे सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव या तालुक्यात 9,000 हेक्टर भागाला सिंचनाचा लाभ मिळेल. या माध्यमातून लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा लाभान्वित होणार आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पनवेलजवळ मालगाडी घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्या. सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. 20 गाड्या उशिरानं धावत आहेत. आज रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये चिपळूणदिवा, पनवेल खेड, मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस, मुंबई सावंतवाडी गणेशोत्सव विशेष, मडगाव मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस, सावंतवाडी दादर तुतारी एक्सप्रेस आणि इतर गाड्यांचा समावेश आहे. मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस तसंच नेत्रावती एक्सप्रेस या गाड्या कल्याण पुणे मिरज लोंढा मार्गे मडगावकडे वळवण्यात आल्यात. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या मुंबईत इंडिया आघाडीच्या वतीनं पदयात्रा काढली जाणार आहे. या पदयात्रेत मी पण गांधी अशी घोषणा दिली जाणार आहे असं मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. यावेळी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचे मुंबईतले सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. व्हाईस अॅडमिरल तरुण सोबती यांनी नौदल उपप्रमुख म्हणून आज पदभार स्वीकारला. 30 सप्टेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झालेले व्हाईस अॅडमिरल संजय महिंद्रू यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. 1 जुलै 1988 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले व्हाईस अॅडमिरल तरुण सोबती यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 2020 मध्ये विशिष्ट सेवा पदक आणि 2022 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून आज संध्याकाळपर्यंत मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी दिवसभर वीजपुरवठा खंडित होता. तो संध्याकाळी पूर्ववत झाला. खेड, संगमेश्वरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातल्या निवळीमध्ये दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. येत्या 2 दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून कोकणात येलो अॅलर्ट तर मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अॅलर्ट हवामान विभागानं दिला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सर्वत्र स्वच्छतेसाठी 1 दिवस 1 तास अभियान यशस्वी. राज्यात 411 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 16,04,995 नागरिकांचा सहभाग. गडकिल्ल्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी 3% निधी उपलब्ध होणार. नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव अद्याप बंदच. सप्टेंबर महिन्यात जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अडथळ्याच्या शर्यतीत अविनाश साबळेनं नवा विक्रम नोंदवत मिळवलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.